วานิวาสายธรรมานิไอตาธรรมสารมาจาสกุรุรามดาตัง
มาลาม
าวาสเกอันตรีวาวตาวิตุยาราสโกราชิตาโกรวาวิอวัชยาปริภาจรี
सद्गुरूंचा उपदेश सद्गुरूंची कृपा असा विषय आपण एक सलग पाहतो अर्थात त्यासाठी आपण एखादा समास न घेता असा विषय दासबोधात ज्या ज्या ठिकाणी आलेला आहे त्या त्या सगळ्या समासांचा आधार घेऊन आपण पुढे चाललेले आहोत. सद्गुरूंची जी कृपा आहे ती कृपा जो साधना करतो त्याला समजते, जो साधना करत नाही त्याच्यावरही सद्गुरूंनी कृपा केलेली असते. ज्याची क्षणी अनुग्रह झाला त्याची क्षणी मुक्त झाला, बंधन काही आत्म याला ओलवची नाही असं समर्थ म्हणतात. तरी देखील असं मुक्त होण्याला फारसा अर्थ काही नाही. अनुग्रह झाला त्या अर्थी मुक्त झाला अशी मुक्ती कोणाला हवी आहे? मुक्ती ही आपल्या स्वतःला प्रत्येकाला अनुभूतीला यायला हवी. आपल्याला जसं बंधन अनुभूतीचं आहे, बंधन आपल्या अनुभूतीचं आहे. मी अशी एक गोष्ट वाचली की एका कसायानी एक गाय धरून तिला रस्त्याने घेऊन जात होता. तिथून एक साधू येत होता. तो साधू हसून असं म्हणाला की काय नवल आहे, एका गायीने कसायाला बांधलेलं आहे, एका माणसाला बांधलेलं आहे. तर तो म्हणाला तुम्ही जर नीट पाहिलं तर लक्षात येईल की दावं माझ्या हातात आहे आणि गायीच्या गळ्यात ते बांधलेलं आहे. गायीला मी बांधलेलं आहे, मला गायीने बांधलेलं नाही. तेव्हा ते साधू म्हणाले की तू गायीला किती बांधलेलं आहेस ते एकदा ते दावं सोड म्हणजे कळेल कोणी कोणाला बांधलेलं आहे. तू बांधण्यासारखा त्या गायीच्या मागे जाशी, तूच बद्ध झालेला आहे. तसं संसारात आपण बद्ध झालेले आहोत, संसारात आपण बांधले गेलेले आहोत आणि हे संसारातलं बांधलं जाणं आपण होऊन करून घेतलेलं आहे. कधी कधी हे बांधलं जाणं आपल्याला सुखावं वाटतं. असं असल्यामुळे तर लग्नाचा एवढा थाटमाट आपण उडवतो. ज्याचं लग्न होतं त्याला आपण बांधलं गेलो असं वाटत नाही आणि बाकीच्या सगळ्यांनाही त्याला बांधण्यात मजा येते. आपण मुलांमुळे बांधले गेलेले असतो, आपण पतीमुळे बांधले गेलेले असतो, पत्नीमुळे आपण बांधले गेलेले असतो, आपण घरामुळे बांधले गेलेले असतो. अनंतराव आठवले असं म्हणतात की तुम्ही भाड्याने जागा द्या कोणाला भाडे करू, साधं कॅलेंडर लटकवण्यासाठी म्हणून कोणत्याही आकाराचा खिळा भिंतीमध्ये ठोकायला मागं पुढे पाहत नाही. अगदी कुऱ्हाडी खिळा देखील, मोठा खिळा देखील त्याचं काही जात नाही, तो भिंतीत सहज ठोकतो. साधं कॅलेंडर ऐकवायचं असतं तरी हाताशी आहे तेवढा मोठा म्हणून तेवढा. आणि त्यावेळेला घर मालकाला जणू आपल्या छातीत थोडी खिळा ठोकतो आहे. आपण निश्चितपणाने बांधले गेलेले आहोत, आपण आपल्या देहाशी बांधले गेलेले आहोत, आपण आपल्या मनाशी बांधले गेलेले आहोत, आपण आपल्या कल्पनेशी बांधले गेलेले आहोत, आणि आपलं हे बांधलेपण जे आहे ते आपल्या सुखदुःखाला कारण आहे. आपण आपल्या वासनेशी बांधलेले आहोत. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं तुकाराम महाराज म्हणतात. याचं कारण आपण वासनेने चांगलेच बद्ध झालेले आहोत आणि वासना हर क्षणाला आहे. पाहण्याची वासना, ऐकण्याची वासना, खाण्याची वासना, या सगळ्या वासनांमुळं आपलं जे जीवन आहे ते जीवन खूप बंदिस्त झालेलं आहे. हवं तेव्हा बटाटेवडे खाणं ही मुक्तता आहे का बांधेपणा आहे? तुमच्या मुक्ततेला कुठेतरी बंधन आहे, बांधेपणा आहे. कारण नसताना सिगारेट ओढणं आणि मग नंतर सवय लावून घेणं ही सिगारेट तुमच्या मुक्तपणाचं लक्षण आहे का बद्धतेचं लक्षण आहे? तुमची व्यसनं तुमच्या बद्धतेचं लक्षण आहे. तुमचं सर्व जीवनच जणू बांधलं गेलेलं आहे. आणि सद्गुरूंची कृपा तुमच्याबाबत जर काही करत असेल तर सद्गुरूंच्या कृपेने बांधला गेलेला जीव मुक्त व्हायला सुरुवात होते. आणि असं जर होत नसेल तर त्या सद्गुरूंच्या कृपेला काही अर्थ नाही. तुमच्या परीने काही अर्थ नाही, तुमच्या पक्षी काही अर्थ नाही. तुम्ही जर स्वतःमध्ये काही बदल करून घेणार नसाल तर गुरूंचा तुम्हाला काही उपयोग नाही, गुरूंच्या अनुग्रहाचा तुम्हाला काही उपयोग नाही. या अर्थाने तर कृष्णमूर्ती व्हॉट इज गीता टू यू, व्हॉट इज बायबल टू यू असं विचारत असत श्रोत्यांना. बायबल बायबलच्या जागी आणि तुम्ही तुमच्या जागी जर राहणार असाल तर बायबलचा तुम्हाला उपयोग काय, गीतेचा तुम्हाला उपयोग काय, ज्ञानेश्वरीचा तुम्हाला उपयोग काय? हे साधकांसाठी चाललेलं आहे आणि साधकांसाठी मात्र गीतेचा उपयोग आहे, बायबलचा उपयोग आहे, ज्ञानेश्वरीचा उपयोग आहे. आणि तेव्हा आहे जेव्हा तो प्रामाणिक प्रयत्न करेल तेव्हा आहे. आणि सद्गुरूंची कृपा ही इतकी विलक्षण गोष्ट आहे. सद्गुरूंची कृपा ही आतून काम करत असते. सद्गुरू असं हृदयात सत्शिष्याचे जागवित असं म्हटलेलं आहे. जो सत्शिष्य आहे त्याला सतत ही कृपा जाग करत असते. तुम्ही व्यवहार करताना जाणीव असते की आपण गुरूंचे अंकित आहोत, अनुग्रहित आहोत. तुम्ही खात असताना, पीत असताना, तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असताना तुमच्या मनाचा एक कोपरा जर ऑक्युपाईड असेल आपण गुरूंचे आहोत या भावनेने तर तुम्ही सद्गुरूंशी चांगले बांधले गेलेले आहात. सद्गुरु कृपा कळे त्याची जो शोधील आपण आती, पुढे कळे अनुभवाची आपे आप वस्तू असं समर्थ म्हणतात. ज्या क्षणाला अनुग्रह केला त्या क्षणाला मुक्त झाला हे तत्वतः जरी खरं असलं तरी देखील साधना करून आपल्या स्वतःचा शोध घेऊनच तो मुक्त व्हायचा. आणि गुरुकृपा त्याला तो मुक्त होईपर्यंत त्याच्याबरोबर सतत राहते. गुरुकृपा ही शांती, समाधान, प्रेम, ईश्वर भाव या अंगाने राहते. गुरुकृपा आतून तुम्हाला सांगत असते की बरोबर करतोय, बरोबर करत नाही. काल आपण पाहिलं की समर्थ म्हणतात की प्रगट वशोनी नसे गोप्य असोनी भासे, भासा अभासा होऊन अनादिसे गुरुगम्य मार्ग, मार्ग होये परी अंतरिक्ष. जेथे सर्व ही पूर्व पक्ष पाहो जाता अलक्ष लक्ष रेना, लक्षे जयासी लक्षावे ध्याने जयासी ध्यावे तेगे तेची आपण व्हावे त्रिविधा प्रचिती. हा अंतरिक्ष मार्ग म्हणजे ध्यानाचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये लक्ष देणारा साधक आणि त्याचं जे लक्ष आहे ते लक्षे जयासी लक्षावे ध्याने जयासी ध्यावे तेगे तेची आपण व्हावे त्रिविधा प्रतीती ध्यान करणाऱ्या साधकाला ध्यानाच्या योगाने ध्यान धरिते ते कोण ध्यानी आठविते ते कोण दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे या न्यायाने ध्यान करणारा साधक त्याच्याशी संलग्न होतो तो परमात्मा आणि आपण एक आहोत अशा सोहम बोधाला प्राप्त होतो त्याला त्रिविधा प्रचिती येते एक प्रचिती शास्त्रांची प्रचिती असते शास्त्रांची प्रचिती म्हणजे उपनिषद भगवद्गीता एक गुरुंची प्रचिती असते गुरुंची प्रचिती ही गुरु शिष्य परंपरेने त्यांच्या सद्गुरूंनी त्यांनी त्यांना दिलेल्या अनुग्रहामुळे ते आत्मदर्शनापर्यंत पोहोचलेले असतात ही गुरुंची प्रचिती असते उपदेशामध्ये देखील एक परोक्ष ज्ञान आहे आणि एक अपरोक्ष अनुभूती असे शास्त्रांचे शब्द आहेत गुरूंकडून ज्ञान घेणं हे परोक्ष ज्ञान आहे दुसऱ्याच्या डोळ्यांनी विश्व पाहणं म्हणजे गुरूंकडून उपदेश घेणं आहे त्याला महत्व आहे त्याला जरी महत्व असलं तरी त्याला आपल्या स्वतःच्या मर्यादा आहेत गुरूंकडून उपदेश घेतो दुसऱ्याच्या दृष्टीतून तू मुक्त आहेस असं दुसरा तुम्हाला सांगत असतो गुरूंच्या दृष्टीतून गुरु तुम्हाला सांगत असतात की सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मातो तुझी जाण ही पण तुमची प्रचिती नसते ती गुरूंची प्रचिती असते गुरु तुम्हाला मुक्त पाहतात गुरु आपल्या स्वतःला मुक्त अनुभव करतात आणि तुमच्याकडे देखील त्याच भावनेने पाहतात तुम्हीही त्याच न्यायाने मुक्त आहात अशा विवेक दृष्टीने गुरु तुम्ही मुक्त आहात म्हणून तुम्हाला पाहत असतात म्हणून परोक्ष ज्ञान हे सुरुवातीला महत्वाचं जरी असलं तरी अपरोक्ष अनुभूती हीच अधिक महत्वाची अपरोक्ष म्हणजे तिथं दुसरा कोणीही नसताना आपल्याला होणारी अनुभूती याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणत असतात म्हणून शास्त्रांची प्रचिती आणि गुरूंची प्रचिती या प्रचितीच्या बरोबरीने आत्मप्रचिती ही अधिक महत्वाची आहे समर्थांना असं सांगायचं आहे की जी गुरूंची प्रचिती तीच शास्त्रांची प्रचिती असते गुरु प्रचिती आणि शास्त्र प्रचिती याच्यामध्ये भेद नसतो शास्त्र देखील पूर्वी होऊन गेलेले जे गुरु आहेत त्यांचे उद्गार शास्त्र झाले शास्त्र म्हणून वेगळा कोणताही प्रकार नाही जे पूर्व गुरु होऊन गेले शास्त्र वचन जी आहेत तर ती पूर्वी होऊन गेलेले जे ज्ञाते आहेत त्यांनी उद्गारलेली त्यांनी उच्चारलेली वचन आहे त्यांना जे दर्शन झालं म्हणून आमच्या इथं ज्यांना दर्शन झालं ज्यांना अनुभूती आली त्यांना दार्शनिक असं म्हणण्याची प्रघात निर्माण झाला दार्शनिक हा खूप महत्वाचा त्यांनी दर्शन घेतलं आणि ते बोलले ही शास्त्र झाली ही जी शास्त्र आहे ही शास्त्र आणि शास्त्रांची प्रचिती आणि सद्गुरूंची प्रचिती ही एक असते शास्त्रांना जो अनुभव आला तो सद्गुरूंचा अनुभव रामकृष्णांना जर कोणी सांगितलं की ठाकूर तुम्ही जे काल बोललात तर ते उपनिषदात आहे का तर ते म्हणत असत का मला तर ते कल्पना नाही गोवा बघू बघू कुठं आहे ते आण जरा ते वाचून घेत असत आणि म्हणत असत की आश्चर्य माझाही तसाच अनुभव आला माझाही तसाच अनुभव आहे गुरु प्रचिती आणि शास्त्र प्रचिती एक पण जेव्हा आत्मप्रचिती येते तेव्हा जेव्हा आपल्या स्वतःला समजतं तेव्हा जे शास्त्रांना समजलेलं आहे आणि जे गुरूंना समजलेलं आहे तीच आत्मप्रचिती देखील असलीच पाहिजे समजण्याचं म्हणतात की असो એ અનુભવાથી દ્વારે કળતી સારા સાર વિચારે સત્સંગે કરુણ સત્ય કરે પ્રત્યયાસયતી સત્ય પાહતા નાહી અસત્ય અસત્ય પાહતા નાહી સત્ય સત્યા સત્યાચે કૃત્ય પહાણારાથી ही जी अनुभवाची द्वारे आहेत तर ती तीन गोष्टींनी प्राप्त होतात. समर्थार्थ म्हणतात की प्रथम सारासार विचार केल्यामुळं मग नंतर सत्संगामुळं आणि त्याच्याही पुढे जाऊन पाहणाऱ्याला म्हणजे ध्यान करणाऱ्याला अथवा नाम घेणाऱ्याला उपासना करणाऱ्याला उपासना हीच आपल्याला तारून नेणारी वस्तू आहे. स्वरूपानंदांचे गुरु असं म्हणत असत की अभ्यास अभ्यास आणि अभ्यास जितकी भक्ती तितकी प्राप्ती. हा जो पाहणारा आहे तो पाहणारा म्हणजे पाहण्यासाठी प्रवृत्त झालेला याला साधक असंच म्हणायचं. या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात सारासार विचारणा सत्संग आणि प्रत्यक्ष उपासना तेव्हा गोष्ट घटित होते. साधक आहे पाहणारा आहे ध्यान करणारा आहे पण सारासार विचाराने चालत नाही तर चालणार नाही. खाद्य अखाद्य विचार करणं आवश्यक आहे. पेय अपेय विचार करणं आवश्यक आहे. कृत्य अकृत्य विचार करणं गरजेचं आहे. कर्तव्य अकर्तव्य अशा पद्धतीने विचार करून चालणं गरजेचं आहे. विशिष्ट प्रसंगी सज्जनांनी काय केलं विशिष्ट प्रसंगी जे मोठे होऊन गेले त्यांनी काय केलं हे पाहणं गरजेचं आहे. रामचंद्र राज्य करत असताना जर कोणता एखादा प्रसंग निर्माण झाला काही गुन्हा झाला अथवा चांगला प्रसंग घडला तर ते अमात्यांना असं विचारत असत की अशा प्रसंगी आमचे पूर्वी होऊन गेलेले जे श्रेष्ठ असे राजे होते तर त्यांनी काय केलेलं होतं. राज्य करताना देखील पाहणं गरजेचं आहे. जसं निकाल देताना देखील केसलाच पाहिले जातात. पूर्वी कसे निकाल दिलेले आहेत हे पाहिलं जातं. जो जज आहे त्याला केवळ स्वतःच्या बुद्धीने निर्णय देणं आणि त्याला वाटतं म्हणून निर्णय देणं असं अपेक्षित नाहीये. पुस्तकामध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्याचे योग्य अर्थ कसे केलेले आहेत पूर्वी होऊन गेलेल्या न्यायाधीशांनी आणि ते निकाल काय आहेत हे सगळं पाहून त्याला स्वतःचा निर्णय घ्यायला लागतो. सारासार विचार करत असताना देखील या विचाराला शास्त्राची बांधिलकी निश्चित आहे. ते तर सारासार विचार मी केला आणि सारासार विचार करून असं ठरवलं की आताच्या काळामध्ये मांसाहार करणं हे योग्यच नाही याला सारासार विचार म्हणत नाही. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की चाचूचे आणि चांदीचे खांडीचे पय पाणी राज आपल्या तुळशीच्या योगानी पय आणि पाणी जसा राजहंस विचार करतो तशा तशा प्रकारे सतत विचारणा ही आत्मानाचा विवेक आणि सारासार विचार ही जीवनाची प्रमुख अंगच असली पाहिजे. असं म्हणतात की त्याच्या जोडीला सत्संग असला पाहिजे जे आपल्या बुद्धीला समजणार नाही जे सारासार विचाराला कळणार नाही तर ते संतांकडे पाहून लगेच असं असल्यामुळं सत्संग पाहिजे. सत्संगामध्ये जर काही करत असेल सद्गुरु तर सर्व वस्तू दाखवी सद्गुरु सकळ सारासार विचार परमार्थाचा निर्धारू अंतरी पाहिजे. हे अत्यंत आनंदाकरता वाचताय बर का. नाना महाराज तरणेकरांच्या स्मृती म्हणून इथे एक मंदिर होत आहे आणि त्याकरता हे फटाके बहुधा वाजतायत. आज तो दिवस आहे की आजच्या दिवशी ती प्रतिष्ठापना होते आहे आणि त्याच दिवशी आपण सारासार विचार, सत्संग, ध्यान, साधना याच्या संबंधी विचार करतो आहोत. एका तऱ्हेने महाराजांची सेवाच आपल्या हातून देखील घडते आहे. सत्य पाहता नाही असत्य, असत्य पाहता नाही सत्य, सत्या सत्याचे कृत्य पाहणारा ती जो पाहतो. समर्थ पुढे असं म्हणतात की पाहणार पाहणे जया लागले ते सद्रूपत्वे प्राप्त झाले तरी मग जाणावे बाणले समाधान. सद्गुरु कृपा त्यामुळे कळते. जो पाहणारा आहे म्हणजे ध्यान करणारा आहे. पाहणार पाहणे जया लागले ते म्हणजे परमात्मा. पाहणार पाहणे जया लागले ते सद्रूपत्वे प्राप्त झाले. ध्याता ध्येयाशी एकरूप झाला तरीच जाणारे बाणले समाधान. तेव्हाच खरं समाधान होत असत. जो ध्याता आहे तो ध्याता ध्येयाशी एकरूप होतो. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तूचे येण्याची कारणे जे ज्ञानेन अन्य कवणा उपाया न ये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे जाणतनी यासाठी संसार काढून या काठी बुडवणी जाई जे कोटी नित्यानंदाच्या. जे जाणत लिया वरवते काहीची करणे नाही जेथे जाणण्याची तन्मयाचे आणि जयाचे. जे जाणणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन जाणं. तया पाहता पाहता तेही झाले तेथे लक्ष आलक्ष सर्वही बुडाले असं घडलं पाहिजे. पाहणार पाहणे जया लागले ते सद्रूपत्वे प्राप्त झाले तरी मग जाणावे बाणले समाधान. त्यावेळेला समाधान होत. नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरु करिता. परमार्थातलं जे समाधान आहे ते समाधान सद्गुरु केल्यानंतर प्राप्त होत. सद्गुरु करण्याच्या आधी देखील साधनेने काही एक शांती लाभत असते. लाभत नाही असं नाही. समाधान देखील लाभत असत पण एक सेल्फ डाऊट त्याबद्दलचा संदेह कायमच असतो. सद्गुरु भेटेपर्यंत आपण जी साधना करतो ती योग्य की अयोग्य असा संदेह कायम असतो. सद्गुरु भेटेपर्यंत तो जे काही वाचून ऐकून करत असेल आणि त्याला जी काही अनुभूती येत असेल ती अनुभूती ऑथेंटिक आहे की नाही याबद्दल त्याला नेहमीच शंका वाटत राहते. त्याला नेहमीच असं वाटत राहतं की जे समर्थांनी सांगितलेलं आहे, जे ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे, जे गीतेमध्ये सांगितलेलं आहे, जे उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे ते खरं म्हणजे मला प्राप्तव्य आहे आणि मी जी साधना करतो त्या साधनेने जे मिळतं आहे ते आणि गीता ज्ञानेश्वरीने सांगितलेलं हे एक असेल की नसेल. सद्गुरु हे अति महत्वाची अशी गोष्ट ज्याला कॅटलिक एजंट असं म्हणतात. खरं संयुग होतं ते संयुग आणि त्यातून निर्माण होणारं जे फिनिश प्रॉडक्ट आहे ते पण त्याच्यासाठी एखाद्या कॅटलिक एजंटची जशी गरज असते की ती गोष्ट मध्ये असल्यामुळे ते संयुग घडून यावं तसं सद्गुरु शिष्य आणि परमात्मा याच्यामध्ये एका कॅटलिक एजंटची भूमिका जणू पार पाडतात. ते असतात आणि त्यांचं जे असणं आहे ते असणं यामुळे हे सगळं घडून येतं. सद्गुरूंच्या छाया छत्राखाली शिष्य अतिनिवांत निर्धास्त असा असतो. त्याला मार्गामार्गाची खंत संपते. मार्गामार्गाची शंका त्याला राहत नाही. असं असल्यामुळं नाना समाधाने पाहता बाणती सद्गुरु करता ही जी नाना समाधानं आहेत ती नाना समाधानं म्हणजे प्रथम सद्गुरूंनी सांगितल्यानंतर निश्चिंतता प्राप्त होणं. पहिलं म्हणजे सद्गुरु भेटल्यानंतरच निश्चिंतता प्राप्त होते. एखादी व्यक्ती आपले सद्गुरू आहेत हे ओळखायचं कसं? जर बरेच संत असतील तर त्याच्यात तर तुम्ही त्यांच्याकडे स्वाभाविक आकृष्ट होता, तुम्हाला त्यांचा वेद्र लागतो, हे तुमचं त्यांच्याकडे आकृष्ट होणं आहे. ते त्यांच्या ठिकाणी अति उत्कर्षित पावलेले जे गुण आहेत ते आणि त्यांचा ज्ञान विचार आणि तुमच्या ठिकाणी असणारे तशाच प्रकारचे गुण आणि तुमचाही काही काही ज्ञान विचार हे कुठेतरी जुळतात तेव्हाच तुम्ही आकृष्ट होता. एवढी तुम्ही आकृष्ट होत नाही. तुम्हाला सत्पुरुष भेटतील पण त्यांचा अनुग्रह घ्यावा असं तुम्हाला जेव्हा वाटतं एखाद्या व्यक्तीकडून सद्गुरूंकडून तेव्हा तुम्ही आणि ते हे कुठेतरी मिळालेले असतात. तुमची जी भावना असेल त्या भावनेप्रमाणे तुम्हाला नेहमी सद्गुरू भेटत असतात. तुम्हाला संसार करण्यासाठी म्हणून हरत घटकेला मदत हवी असेल तर तशा प्रकारचे सद्गुरू तुम्हाला भेटतात जे सांसारिक मार्ग सांगतात. ते सद्गुरू म्हणूनच काम करत असतात पण ते संसाराला मदत करत असतात. एकदा असं झालं की एका समारंभाला मी गेलो होतो. लग्न समारंभ होता, मोठ्या लॉनवर लग्न समारंभ आणि तिथं विश्व हिंदू परिषदेचे मोठे दादा वेदक म्हणून तर ते मला घेऊन गेले. त्यांच्याकडे येणाऱ्या एका त्यांच्याशी खूप चांगल्या संबंधित अशा व्यक्तीच्या मुलाचं लग्न होतं. दादा म्हणाले की तुम्ही आलं पाहिजे. मी त्यांच्याबरोबर गेलो. तिथं गेल्यावर कितीतरी संतांची माझी भेट झाली. मलाही मला स्वामीजींशिवाय कोणी संत माहिती नाही. मी खरंच परमार्थ क्षेत्रामध्ये कोणाला कधी भेटलो नाही. आत्ताही परमार्थ करत असताना स्वामीजींनी सांगितलं तेवढंच काम करतो, बाकी इकडं तिकडं फारसा पाहत नाही. एक सद्गुरू होते, ते भगवे कपडे घातलेले, दाढी वाढलेली, असे कोसावर बसलेले होते. त्यांच्या शेजारी मला घेऊन बसवण्यात आलं. त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं कोण बसलेलं आहे अशा पद्धतीने. त्यांचे पाय एक जण दाबून देत होत. माझी आणि त्यांची ओळख करून दिल्यावर ते बरे बरे असं काहीतरी म्हणाले. आणि मग नंतर थोड्या वेळाने म्हणाले की आता दुसरा पाय दाबा म्हणून माझ्या जवळचा जो त्यांचा पाय होता तो ते दाबायला लागले. आणि मग ते मला असं सांगत होते की हे इन्स्पेक्टर आहे बर का. एक इन्स्पेक्टर तिथं हिरवळीवर एवढी मोठी गर्दी जमलेली असताना साध्या रेषाचे इन्स्पेक्टर होते पण त्यांचे पाय दाबून देत होते. आणि मग अशा वेगवेगळ्या लोकांच्या भेटी दादा घडून आणत असताना एका भगिनींची भेट त्यांनी घडून आणली. ते म्हणाले की यांच्या कोथरूडमध्ये फार मोठा दरबार आहे बरं का. तर मी म्हणलं की असेल, काय करता आपण, किती लोकांना सांसारिक अडचणींमध्ये या मदत करता. हे सगळं झालं आणि मग मला व्यासपीठावर नेलं. तिथं गेल्यावर जो जो त्यांना भेटायला जात असे तर तो कोण आहे काय आहे असं सांगितलं जात असे. मी गेल्यावर माझी एक ओळखच करून दिली गेली की यांना भेटायला अमुक अमुक आलेले आहेत. आणि मग मी व्यासपीठावरून खाली आलो तर त्या बाई मोठ्या गडबडीने माझ्याकडे आल्या, मला एकदम नमस्कार करायला लागल्या. ते म्हणे मी आपल्याला ओळखलं नाही. मी म्हटलं मीही तुम्हाला ओळखलं नाही. त्या म्हणाल्या मी माधवनाथांची शिष्य आहे पण लोकांचे तोडगे वगैरे सांसारिक अडचणी सध्या दूर करत असते पण तुम्ही इथं आलात मला कल्पना नव्हती. असे सांसारिक अडचणी सोडवणारे असे समर्थांच्या भाषेत सद्गुरू नाहीत. पण ज्यांना सद्गुरूंकडे आपण गेलोय असं वाटतं आणि सद्गुरू याच प्रकारचे पाहिजे असं त्यांना वाटत असतं तर त्यांच्याकरता अशी मंडळी समाजात उपलब्ध आहेत. ज्यांना आशीर्वादांनी कामं हवी असं वाटत असतं त्यांना तशी मंडळी समाजात सद्गुरू म्हणून उपलब्ध आहे. लोकशाहीमध्ये जसं तुमच्या योग्यतेचं सरकार तुमच्या डोक्यावर बसतं तसं तुमच्या ज्या विचारधारा आहेत त्याप्रमाणेच तुम्ही सद्गुरूंची निवड करत असता. जर अत्यंत रजोगुणी प्रवृत्ती असेल तर रजोगुणी प्रवृत्तीचे सद्गुरू तुम्ही निवडता. तुमची जर वैराग्यशील प्रवृत्ती असेल तर वैराग्यशील प्रवृत्तीच्या सद्गुरूंकडे तुम्ही आकर्षित होता. जर तुम्ही अंतर्मुख असाल तर अंतर्मुख काम करणाऱ्या सद्गुरूंकडे तुम्ही जाता. आणि तुम्ही तसे बहिर्मुख असाल तर खूप पसारा वाढवणाऱ्या आणि खूप गर्दीवर विश्वास ठेवणाऱ्या अशा सद्गुरूंकडे तुम्ही जाता. अनेक प्रकारची समाधान आहेत. प्रथम सद्गुरूंकडे गेल्यावरच समाधान प्राप्त होतं. सद्गुरूंनी अनुग्रह दिल्यानंतर एक निश्चिंतता निर्माण होते. ते समाधानच असतं. साधना करता करता ते समाधान वाढीला लागतं. तुमचं मन विचार जर कमी व्हायला सुरुवात झाली समजा एका मिनिटामध्ये समजा नव्हे तर शास्त्रीयरित्या देखील एका मिनिटामध्ये साधारणपणाने 15 ते 16 विचार उठतात असं विज्ञान सांगतं तर ते 15-16 उठणारे विचार 10-12 असे कमी झाले 8-7 असे कमी झाले तर तुम्हाला समाधान प्राप्त व्हायला सुरुवात होते. विचार कमी होण्यामध्ये देखील समाधान आहे. विचार कमी होत निर्विचार क्षण जर लक्षात यायला लागले 2 वृत्तींच्या मधले तरी देखील तुम्हाला समाधान पाहायला लागतं. म्हणून नाना समाधान आहे पाहता असं म्हटलेलं आहे. आणि सर्वात शेवटी उन्मनी स्थिती प्राप्त झाल्यानंतर परमात्म्याशी तदाकारतेचा अनुभव हा सर्वात मोठा समाधानाचा प्रांत. त्याचं वर्णन करताना समर्थ म्हणतात तेथे सुख असे वाढ नाही मनास पवाड मने घेणं काही वाढ साधनाचा त्याची मने घेणं प्राप्ती की साधने की साधने घेणं तृप्ती तेथे न चले व्युत्पत्ती कल्पनेची त्याची मने घेणं प्राप्ती की विचारे घेणं तृप्ती तेथे न चले व्युत्पत्ती कल्पनेची असं समर्थ म्हणतात. कल्पना निशेष नाहीशी होते आणि तुम्ही समाधानाला प्राप्त होता. प्रयोग साधने सायास नाना साक्षेपे विद्याभ्यास अभ्यासे काही गुरु गम्याचं पावी देत नाही. जे अभ्यासे अभ्यासिता न ये जे साधने असाध्य होये ते हे सद्गुरुंन काय उमज जाणे या कारणे ज्ञान मार्ग कळाया धरावा सत्संग सत्संगे विण प्रसंग बोलोच नये. अशा रीतीने सद्गुरु कृपा काय असते हे समर्थ सांगतात. मग सद्गुरूंचं जे सांगणं आहे ते सांगणं सद्गुरूंची प्रचिती आणि त्याच्या आधी शास्त्र शास्त्रांचं सांगणं आणि शास्त्रांची प्रचिती याच्याविषयी समर्थ असं सांगतात. शास्त्रांची जी प्रचिती अतिशय थोड्या शब्दात व्यक्त झाली त्याला महावाक्य असं म्हटलेलं आहे. या महावाक्यामध्ये बदल दासबोधामध्ये जे आलं ते एकत्र केलं. सद्गुरु देखील महावाक्याचा आधार घेऊनच उपदेश करतात. सद्गुरूंचा मुख्य उपदेश तत्वम असी हाच असतो. तत्वम असी हे महावाक्य आहे. पण ही जी महावाक्य आहे ती मुख्यतः 4 आणि त्या 4 बरोबरीने या 4 कोटीत मुख्य नाही असं सर्वजण समजतात. पण या 4 तुलनेत पण 4 बदल नाहीत अशी काही महावाक्य आहेत. प्रज्ञान ब्रह्म हे एक महावाक्य आहे. आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी एक ज्ञान असतं, मनाच्या ठिकाणी एक ज्ञान असतं आणि बुद्धीच्या ठिकाणी देखील एक ज्ञान असतं. सरळ उपज ज्ञान असतं. जसं डोळ्याच्या ठिकाणी पाहण्याचं ज्ञान आहे, कानाच्या ठिकाणी ऐकण्याचं ज्ञान आहे. पण हे बाह्य जगताच्या संबंधी आपल्या इंद्रियांना असणारं ज्ञान. या ज्ञानाचा स्रोत मात्र एका आतल्या शक्तीमुळे असतो. डोळ्याच्या ठिकाणी पाहण्याची शक्ती आहे
पण डोळ्याच्या ठिकाणी असणारी जी पाहण्याची शक्ती आहे तर ती एका अंतर्नयनामुळे आहे. पाहण्याची जी प्रेरणा आहे, पाहण्याचा जो रस आहे, त्यामुळे डोळ्याच्या ठिकाणी पाहण्याची शक्ती आहे. आणि डोळा पाहतो आणि पाहून जगताचं ज्ञान तुम्हाला देतो. अशी प्रत्येक इंद्रियांच्या ठिकाणी असणारी जी शक्ती आहे तर ती शक्ती आपल्या एका कोणत्या शक्तीमुळं त्या त्या इंद्रियाला मिळालेली आहे. असं असल्यामुळं आपल्या एका विशिष्ट अधिष्ठानभूत असणाऱ्या शाश्वत असणाऱ्या अशा शक्तीमुळं किंवा आपल्या एका ज्ञानामुळं बाहेर इंद्रियांना ज्ञान घेण्याची जगताचं ज्ञान घेण्याची शक्ती प्राप्त झालेली असते. हे जे आपलं ज्ञान आहे या आपल्या ज्ञानाविषयी इंद्रियांना देखील जाणीव होते. जेव्हा मुमुक्षा निर्माण होते तेव्हा बाहेर आतापर्यंत खूप पाहिलं पण बाहेर पाहून समाधान नाही, कुठेतरी आत वळलं पाहिजे, संतांच्या संगतीला गेलं पाहिजे असा भाव निर्माण होतो. गेले राजे चक्रवर्ती तेथे माझे वैभव किती, आता धरू म्हणे सत्संगती, असं तो म्हणायला सुरुवात करतो. तो मुमुक्षेला प्राप्त होतो. या मुमुक्षेच्या वेळेला जे बाहेर इंद्रियांना ज्ञान होतं तसं इंद्रियांना मनाला बुद्धीला देखील असं समजलेलं असतं की या ज्ञानाचा शांतीचा समाधानाचा स्रोत खरं म्हणजे आत आहे, लक्षात आलेलं असतं. त्याची जाणीव किंवा अनुभूती झालेली नसते. हा जो इंद्रियांच्या ठिकाणी असणारा ज्ञानाचा प्रवाह ज्या मूळ ज्ञानाने प्रवाहित होतो त्याला प्रज्ञा असं म्हणतात. आमच्या आत असणाऱ्या मूळ ज्ञानामुळं आमच्या सर्व जाणीवा विकसित झालेल्या आहेत. म्हणून जी व्यक्ती नाही, ज्या व्यक्तीच्या आतलं चैतन्य निघून गेलेलं आहे, अशा व्यक्तीच्या डोळ्यामध्ये डॉक्टर बॅटरी टाकून पाहतात आहे की नाहीये, त्याचं मुकुट थोडंही हालचाल करत नाही. आज जे चैतन्य आहे, आज जे जाणीव आहे, त्या जाणीवेला आत जाणलं जे जातं त्याला प्रज्ञा असं म्हटलेलं आहे. बाहेरच्या ज्ञानापेक्षा ही प्रज्ञा ही अधिक महत्वाची आणि ही परमात्मा जाणायला योग्य अशी असते. म्हणून प्रज्ञानम ब्रह्म असं ब्रह्माबद्दल जे म्हटलं गेलं ते महावाक्य म्हणून सुप्रसिद्ध झालं. तुमच्या इंद्रियांची ज्ञानं आणि ज्ञान घेण्याची कुवत, मन मनाची कुवत, बुद्धी बुद्धीची कुवत ही ज्या मूळ ज्ञानाच्या स्रोतामुळे प्राप्त झाली त्या ज्ञानाला जाणणं हे विशिष्ट भूमिकेमुळेच शक्य होतं. त्याच्यासाठी इंद्रिय आत वळणं गरजेचं आहे, मन आत वळणं गरजेचं आहे, बुद्धी देखील आत येणं गरजेचं आहे, तर तो ज्ञानाचा स्रोत सापडतो. तिथून ती प्रज्ञा विकसित झालेली असते. म्हणून प्रज्ञा हा बुद्धिवानाला जरी शब्द वापरत असला तरी तो विशिष्ट शब्द आहे. आमचा नेहमीचा बुद्धिवान आणि ज्याला प्रज्ञा प्राप्त झालेली आहे असा पुरुष याच्यामध्ये शास्त्रांनी फरक केलेला आहे. अशा प्रकारे ज्याच्या प्रज्ञेला आपलं ज्ञान समजलं ते ब्रह्म आहे या पद्धतीने समजलं. म्हणून प्रज्ञान ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म हे देखील एक महावाक्य आहे. हा जो आत्मा आहे या प्रज्ञेला या महावाक्यानं देखील एक क्रम आहे. असं म्हणतात की प्रथम प्रज्ञान ब्रह्म हे कळलं ऋषींना आणि मग हा जो आत बसलेला प्रेरणेचा चेतनेचा स्रोत आहे तर तो आत्मा आहे आणि हा आत्माच ब्रह्म आहे असं ऋषी म्हणायला लागले. आता शब्द अधिक नेमके झाले. तुमच्या आत असणारं जे चैतन्य तत्व आहे ते तत्वच मुळात आनंद स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे. म्हणून अयम आत्मा ब्रह्म हे महावाक्य झालं. त्याच्याही पुढे जाऊन श्वेतकेतूंनी, उद्दालक महामुनींनी श्वेतकेतूला केलेला जो उपदेश तत्वमसि हे महावाक्य सुप्रसिद्ध हे निर्माण झालं. याला देखील बहुतेक उत्क्रांत दशा प्राप्त झाली. जे ज्ञानम ब्रह्म आहे आणि अयम आत्मा असं आत्मा म्हणून ते जेव्हा आयडेंटिफाय झालं तेव्हा तुझ्या अंतर्यामी आणि परमात्मा, परमात्म तत्व हे दोन्हीही एकच आहेत असं सांगणारं सद्गुरूंचं वचन तत् त्वम असि. तत् म्हणजे निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य परमात्मा. हे जगत जेव्हा नव्हतं तेव्हा देखील तो उपस्थित होता असा अक्षर अफूट अनंत सूक्ष्म अदृष्ट जो सत् चित आणि आनंद म्हणून ओळखला जातो, ज्याच्यामुळे सर्व विश्व निर्माण झालं आणि सर्व विश्व जरी नाहीच झालं तरी जे तत्व शिल्लक राहतं ते असा परमात्मा आणि त्वम म्हणजे तुझ्या आत जीवरूपाने वास करणारं जे चैतन्य आहे ते आणि तो परमात्मा हे एकच आहे असं सद्गुरु म्हणायला लागले. प्रथम उद्दालक महामुनींच्या मुखातून हे वाक्य बाहेर पडलं तत्त्वम असि श्वेत केतो इति. आताच्या प्रवचनाचा तो विषय नाही. श्वेतकेतूंनी त्यांना विविध प्रकारे परत परत विचारलं. भूय एव मा भगवान विज्ञान, मला हे समजलं नाही भगवंतांनी हे मला परत एकदा सांगावं, आणि वेगवेगळ्या गोष्टीच्या अंगाने उद्दालक महामुनींनी त्याला ते समजावून सांगितलं. आणि अशा प्रकारे तेच तू आहेस असं सद्गुरु वचन महावाक्य झाल्यानंतर मग सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणजे जे ब्रह्म आहे सर्व सर्व या शब्दामध्ये अक्षर अव्यक्त परमात्मा येतो, जगत येतो, जगत येतं आणि या जगतापासून आपल्या स्वतःला वेगळा आयडेंटिफाय करणारा जो तू आहेस तू देखील येतोस, तुझ्या आत असणारं चैतन्य देखील येतं. तुझ्या सकट जगतासकट तो परमात्मा अव्यक्त निरंजन अक्षर आणि सच्चिदानंद आहे. सर्वम कल्पितम ब्रह्म जे जगत दिसत आहे ते तू आणि निर्गुण परमात्मा मिळून जे काही आहे ते सर्व ब्रह्मस्वरूपच आहे. ब्रह्मही वेदम अमृतम पुरस्तात ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणश्चोत्तरेण अधश्च ऊर्ध्वम प्रसृतम. सर्वत्र तेच तर भरून राहिलेलं आहे. आनंदमयी मा म्हणत असत ना, वही तो है. समर्थ या महावाक्याबद्दल असं म्हणतात की महावाक्य उपदेश सार परी घेतला पाहिजे विचार. या महावाक्याची जी चार महत्वाची महावाक्य सांगितलेली आहेत या महावाक्याच्या तोडीचीच वचनं महावाक्य म्हणूनच प्रसिद्ध असलेली अजून दोन सांगितली जातात. ती म्हणजे अहम ब्रह्मास्मि आणि सोहम अस्मि इति, तोच मी आहे. या प्रकारे हा जो सोहम अस्मी हे जे महावाक्य आहे ते तत्वमसीला जोडूनच उपदेश करताना सांगितलं जातं. सद्गुरु सांगतात तत्त्वम असि कौसात समजा. शिष्य उत्तर देतो सोहम अस्मी कौसात. सहा सर्वत्र तेच भरून राहिलेलं आहे. सर्वम खलु इदं ब्रह्म ते सर्वत्र तुझ्या सकट भरून राहिलेलं आहे. अहम या नावाचा पदार्थ नाही. समर्थ असं म्हणतात की हा महावाक्य हा खरं म्हणजे उपदेशाचं सार आहे. तरी घेतला पाहिजे विचार, पण त्याच्या विचाराचं परिशीलन सातत्याने करत राहिलं पाहिजे. त्याच्या जपे अंधकार न पिटे क्रांतीचा. नुसतं अहम ब्रह्मास्मी असं म्हणून तू ब्रह्म होणार नाहीयेस. महावाक्य उपदेश भला तरी त्याचा जप नाही बोललेला. समर्थांनी खूप स्पष्ट सांगितलं. त्याच्या जपे अंधकार न किटे क्रांतीचा. त्याचा जप केल्यामुळे काहीही प्राप्त होणार नाही. त्याचा विचारच करायला पाहिजे असं समर्थ म्हणतात. तत् म्हणजे कोण, कोणत्या गुणांनी युक्त, त्वम म्हणजे कोण, कोणत्या गुणांनी युक्त, तत् त्वम असी म्हणजे नेमकं काय, तत् म्हणजे तो परमात्मा. आम्हाला तर तो काही माहीत नाही. जेव्हा सद्गुरु शिष्याला सांगतात की तत् त्वम असी, ते परमात्म तत्व तू आहे, तेव्हा त्या परमात्म तत्वाबद्दल शब्दज्ञानानेच आम्हाला माहिती होते, आम्हाला त्याचा अनुभव नाही. आम्हाला अक्षर अव्यक्त निर्गुण निराकार अचिंत्य सच्चिदानंद असं कोणतंही तत्व माहीत नाहीये. आम्हाला त्याचा कोणताही अनुभव नाही. पण सद्गुरु आम्हाला उपदेश करताना सांगतात की ते तत्व आहे आणि ते तत्वच तू आहेस. श्रद्धत्व सौम्यम म्हणून हा तत्वमसीचा उपदेश श्वेतकेतूला महामुनींनी केला तेव्हा प्रत्येक वेळेला ते म्हणाले की याच्यावर श्रद्धा ठेव. ते म्हणाले की ही जी वड पिंपळ सदृश असं झाड होतं, त्याची तांबडी तांबडी असंख्य फळं त्याच्या खाली पडलेली होती, उंबर उंबर असेल कदाचित. ते म्हणाले त्याच्यातलं एक फळ आण. त्यांनी फळ आणलं, ते फोड, ते फोडलं, आत काय आहे. तो म्हणाला की असंख्य बिया आहेत, त्याच्यातली एक बी घे, घेतली आता ती फोड, फोडली त्याच्या आत काय दिसतं. तर तो म्हणाला याच्या आत मात्र काही नाहीये. ज्याच्या आत काही नाही असं तू म्हणतोस त्याच्यापासून हा एवढा मोठा वृक्ष तयार झालेला आहे. श्रद्धत्व सौम्यम असं एक तत्व आहे अरे, जे तुला दृष्टीला दिसत नाही पण ते आहे, म्हणून हा विश्व हा एवढा मोठा वृक्ष तयार झाला. तसं तो परमात्मा आहे म्हणून हे जगत निर्माण झालं. आणि तत्वमसी श्वेत केतो इती, तेच तू आहेस, हे जे शब्द प्रमाण आहे आप्तांच्या म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून येणारं जे शब्द प्रामाण्य आहे ते परमार्थामध्ये अति उपयोगाचं असं आहे. सुरुवातीला तेच जर कामाला येतं, आम्हाला कोणताही परमात्मा माहीत नाही तरी आम्ही उपदेश घेतो आणि तो उपदेश घेऊन त्याप्रमाणे साधना करून आम्ही परमात्म्याला प्राप्त होतो. गुरु शिष्य परंपरा चालतात त्या उगीच चालत नाही. शब्द प्रामाण्य हे मानावं लागतं आणि तसं ते सगळ्यांना मानावं लागतं. भूमितीमध्ये जी लांब रेषा आहे, सरळ रेषा, त्या रेषेची व्याख्या करताना जिला जाडी मुळीच नाही आणि लांबी मात्र आहे, रुंदी अजिबात नाही, अशी रेषा मानावी लागते. फळ्यावर जेव्हा रेषा काढून दाखवली जाते तेव्हा ती 2-3 मिलीमीटरची असते खडूनी जेव्हा काढली जाते तेव्हा. पण शिक्षक असंच सांगतात की या रेषेला रुंदी नाही आणि लांबी आहे असं माना. आणि मानलं जातं ना, आणि भूमितीचे सगळे सिद्धांत हे प्रमाण आहे. भूमिती आणि फिजिक्स मिळून प्रगती झालेली आहे. असं असल्यामुळं कोणताही प्रमाण अप्रमाण मानून चालत नाही, श्रद्धा घेऊनच चालावं लागतं सुरुवातीला आणि त्याप्रमाणे सुसंगत विचार करावा लागतो. समर्थ असं म्हणतात की याचा विचार घेतला पाहिजे. तत् हा फार मोठा जनी ज्याच्यापासून सगळं विश्व निर्माण झालं आणि तोच मी आहे. मला मातीचं ढेकूळ काय, मातीचं कण निर्माण करता येत नाही, तो परमात्मा कुठं आणि मी कुठं, ज्याच्यापासून हे एवढं विश्व निर्माण झालं तो परमात्मा आणि मी, की जो हर क्षणाला रडतो. विनोबा म्हणतात की मलमूत्राच्या मोऱ्या ज्याच्यात मधून वाहतात असं मी रडतो हसतो. मी परमात्मा होईल कसा, तेव्हा सद्गुरू असं सांगतात की तुझ्या अंतर्यामी जे स्फुरण आहे अर्जुनपणे न घेता मी ऐसे तत्वता स्फुरेसे स्वभावता तुझे रूप, नाम रूप वर्ण आकार याच्या निरपेक्ष मी मी असं जे सहज स्वाभाविक स्फुरण आहे, सर्प जाणवनी डंखू आला, प्राणी जाणवनी पळाला, दोन्हीकडे जाणीवेला बरे पहा, ही जी जाणीव आपल्या आत वर्तन करते आहे ती जाणीव आणि ब्रह्म हे एक आहे, आणि या जाणीवेला ब्रह्माच्या आनंदाचा भोग मात्र पुरेपूर मिळतो, ब्रह्माच्या शांतीचा भोग मात्र पुरेपूर मिळतो. ब्रह्मसूत्र असं सांगतं की जगत व्यापार वर्ज प्रकरणात जीव हा कितीही मोठा झाला तरी देखील तो जगताची उत्पत्ती करू शकत नाही, त्याला आपण परमात्म स्वरूप आहोत म्हणून शांत स्वरूप आहोत, आनंद स्वरूप आहोत, इतकीच जीवाची प्रगती होणार आणि जीव परमात्म्याशी सदाकार होणार, तो जगत व्यापार करायला जाऊ शकत नाही. असं करून हे नाही होऊ शकत, हे करण्याचं सामर्थ्य जीवाच्या ठिकाणी नाही. जीव हा मोठा झाला म्हणजे तो परमात्म्याशी एकरूप झाला, तो शांत स्वरूप झाला, तो आनंद स्वरूप झाला, हे सामर्थ्य जरूर जीवाला प्राप्त होतं आणि त्या अंगाने जीव हा परमात्मा आहे, अशा प्रकारचा विचार करायला समर्थ सांगतात. मला कोणीतरी परवा असं म्हणालं की तत्त्वम अशी याच्यावर तुम्ही काही बोलाल का, मी म्हणलं जरा प्रश्न विचारा, पण प्रश्न न विचारता तिथं तो विचार आला. महावाक्य उपदेश सार तरी घेतला पाहिजे विचार, स्वामीजी असं म्हणत असत की काशीला जातो, ऋषिकेशला जातो, तिथून गंगा गडूमधून आपल्या घरी आणतो आणि देवामध्ये ठेवून देतो, त्या गंगेमध्ये जहाज चालतात, तुम्ही तुमच्या घरी आलेल्या गंगेत जहाज कसं चालेल, पण ती गंगा जशी, तसं परमात्म्याचं परमात्म ज्ञान तुमच्या आत असणाऱ्या हुंकाराच्या रूपाने व्यक्त होत, तो हुंकार परमात्माच आहे, तुम्ही आणि ते लक्षणांनी एक आहे, परिमाणांनी नाही. गुंतभर सोनं आणि मणभर सोनं हे वजनानी किमतीनी जरी वेगळे असले तरी देखील कथाच्या अंगाने जसे एक तसे जीव हा शिवस्वरूप होऊ शकतो. आणि आचार्य स्पष्टच म्हणतात की जे आत्मतत्व सहज स्फुरण पावत असत, प्रातस्मरा मेहृदी संस्फुरत आत्मतत्व, आत्मतत्व हृदयाच्या ठिकाणी सहज संस्फुरित होत असत, मी अशा भावनेने सत चित सुखम परमहंस गतीं तुरीय विचार करायला सांगितलेला आहे. ते असं म्हणतात की महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता त्याचा जप करिता वृद्धा स्थिर ती होये, पण जप मात्र त्याचा करू नये. जप केला तर तोंड दुखेल, मनाला व्याप होईल, सारखं तेच काय आठवायचं असं मन म्हणत राहील, पण चिंतनाने विचाराने त्याच्याशी तद्रूप होता येईल. चिंतने तद्रूपता ही वेदांतातली पहिली साधना आहे, ती जमत नाही म्हणून ध्यान. चिंतनामध्ये असं सामर्थ्य आहे ते आपल्याला आपल्या चित्ताला दिलेलं आहे, निसर्गदत्त आहे किंवा परमात्म्यानेच दिलेलं आहे. चित्त हा चैतन्याचाच भाग आहे, चैतन्याची अशुद्ध दशा म्हणजे चित्त. चित्तम चित्त विजानिया तकार रहितम यदा तकार तो विषयाभ्यास, विषयाच्या ध्यासामुळं किंवा अभ्यासामुळं चैतन्य चित्त दशेला प्राप्त झालेलं आहे. या चित्ताचं एक गुण आहे की ते चित्त चिंतन करत असताना चिंतनीय वस्तूशी एकरूपता पावत. तुम्ही विषयाचं चिंतन करताना चित्त विषयाकार होतं, तुम्ही धनाचं चिंतन करत असताना चित्त धनाशी सदाकार होतो.
तसं तुम्ही जर महावाक्याच्या अर्थाचं चिंतन करायला लागला तर त्या अर्थाच्या अर्थाशी त्या अर्थाशी तुमचं चित्त सदाकार पावायला सुरुवात होते. तो अक्षर आहे म्हणजे त्याला क्षरता नाही, ते धरत नाही, ते संपत नाही. तो अव्यय आहे, त्याला व्यय नाही, नाश नाही. तो अविनाशी आहे, तो चैतन्यरूप आहे. असं म्हणताना चित्त चित्ताच्या क्षमतेप्रमाणे पण अर्थाशी सदाकार व्हायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा या शब्दाचा अर्थ चित्ताच्या लयाला कारण होतो आणि चित्ताचा लय होऊन चित्त महावाक्याच्या अर्थाशी समरस होऊन जातो, तद्रूप होऊन जातो. पण चिंतनाची ही कला फार थोड्या जणांना अवगत असते. तसंच चिंतन करण्यासाठी म्हणून जशी बुद्धी पाहिजे आणि ज्या प्रकारचं चित्त पाहिजे त्या प्रकारचं चित्त सर्वसाधारणपणाने आपण गमावलेलं असतं विषयाच्या ध्यासामुळं. त्यामुळं ते सूक्ष्म विषयात परमात्म्यासारख्या रमायला तयार होत नाही, ही अडचण राहते. पण होता होईल तो चिंतन करावं आणि विचार करावा असंच समर्थ म्हणतात. महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता त्याचा जप करिता वृथा सीनची होये. महावाक्याचे अंतर तुची ब्रह्म निरंतर ऐसिया वचनाचा विसर पडोची नये. सोहम हंसा तत्वमसी. आणि महावाक्य ते ब्रह्म तू आहे ती विचार पाहता स्थिती ऐसी सहजची होते. आणि जर विचार करायला लागला तर खरोखरच जीव शिवस्वरूप होतो, खरोखरच चिंतन करणारा आपल्या स्वतःला विसरून चिंतनीय वस्तूशी एकरूप होऊ शकतो. साधक असून ब्रह्म उडले समर्थन द्या. अशा वेळेला खरं म्हणजे साधक साधनेला बसलेला चेतनाचा पण आता ब्रह्मस्वरूप होऊन जातो. तेथे वृत्ती शून्य झाले. चिंतन करता करता चित्त अर्थाशी जेव्हा तदाकार होतो तेव्हा वृत्तीरहितता प्राप्त होते. सारासार विचारले येणे प्रकारे आणि या प्रकाराने विचार करणं म्हणजे सारासार विचार करणं असं समर्थ म्हणतात. आराम खुर्चीत बसून बरं ब्रह्म काय काय ब्रह्माचं लक्षण असं आठवत बसला याला सारासार विचार म्हणत नाही. सारासार विचाराची देखील पद्धत तुम्हाला सांगायचा म्हणून वर्णन करून सांगितलं. आता हे महावाक्य झाल्यावर सद्गुरुवचन काय ते जी वस्तू ते आपण हे महावाक्याचे लक्षण साधू करीती निरूपण आपुलेली मुखे. साधू या महावाक्याचा उपदेश आपल्या मुखाने करतात आणि जेव्हा ते आपल्या मुखाने करतात तेव्हा हे जे महावाक्य आहे तेच सद्गुरुवचन म्हणून तुमच्या कानावर येतं. आपण त्याच्या संबंधित उद्या पाहू. मला खरं असं वाटतं की अजून पावणे आठ ते पावणे नऊ, पावणे नऊ ते पावणे दहा बघतच राहावं. पण तसं नको. ऐकण्याची एक जी क्षमता असते आणि एकाग्र होण्याची क्षमता असते तर ती क्षमता साधारण 45 मिनिटं असते. पण आपण असं म्हणून विद्यार्थ्यांची असते कुठेतरी 16-17-18 वर्षांच्या. आपण मोठी मंडळी असल्यामुळे आपली तासभर असेल असं गृहीत धरून ती तासभर होतो पण याच्यापेक्षा जास्त नाही. खरं म्हणजे पाऊन तासच. पण इथं मी तास कधी कधी एक तासाच्याही पुढे बोलतो अशा करता की हा सगळा विषय तुम्हाला समजावून सांगणं आणि जाणं 3-4 दिवसांनी असं डोळ्यासमोर असल्यामुळं थोडा थोडा वेळ पुढं सुधार कधी कधी जातो. तरी देखील पावणे 7 वाजता सुरुवात केली, 7:45 आपण थांबलं पाहिजे असं मला वाटतं. आज जे भजन अरुणरावांनी सांगितलं ते खरं तर स्वामीजींना खूप आवडत असे. स्वामीजी फार प्रसन्न झाले आणि आज मला स्वामीजी मस्ताना जोगी आयारे सोहम नाद जगाने अशा स्वामीजींची तुम्ही आठवण करून दिली.
तेव्हा त्याचे सगळे दिवस आठवले. मुख्य असं आहे की साधू येतात व्यास असं म्हणतात की पाहू भरून मी सांगतो की धर्म अर्थ काम मोक्ष याच जीवनामध्ये शक्य आहे. पण व्यास पुन्हा असं म्हणतात की नाही कश्चित श्रोणो इमाम, एक कश्चित म्हणजे एक देखील, एकही माझा ऐकायला तयार नाही असं व्यास म्हणतात. तर ती स्थिती जी व्यासांच्या वाट्याला आली ती माझ्या वाट्याला नाही असं स्वामीजी म्हणायचं. माझ्याही वाट्याला तशी स्थिती नाही. तुमच्यासारखे ऐकणारे आणि एकतानतेने ऐकणारे असे श्रोते, त्यामुळं हा सोहम नाद जागवण्यासाठी आलेले स्वामी 81 साली आणि हे किती 12 साल आहे, किती वर्ष झाली, 31 वर्ष झाली, 31 वर्ष झाली आणि हे काम तशा तऱ्हेने तिथं वाढतच आहे. एक प्रकारे त्याचे जिज्ञासू अधिक अधिक निर्माण होत आहे. ही स्वामीजींची कृपा आहे असं मला वाटतं. हरि ओम.
ॐ शान्ति.